आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. भारतान उर्जा प्रकल्पांक अर्थिक आदार दिवपा खातीर भूटानाक 4,000 कोटी रुपयांची सवलतीच्या दरान कर्ज मदत जाहीर केल्या. बिहार विधानसभा वेंचणुकेन आतां मेरेनच्या सगळ्यांत चड इतिहासीक 66.91% मतदान जालें. मतमेजणी शुक्रारा जातली. दिल्ली मोटार स्फोट घडणुकेन सहभागी आशिल्ल्या सगळ्यांची तपास यंत्रणा कठोर कारवाय करतली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गॅबरोनान बोत्सवानाचे राष्ट्रपती द्युमा बोको हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतल्यो. आज लोकसेवा प्रसारण दीस. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूटान भोंवडेच्या दुसऱ्या दिसा थिंपूच्या चांगलिमिथोंग स्टेडियमान घडोवन हाडिल्ल्या कालचक्र अभिषेक सुवाळ्याक हाजीर रावतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल थिंपून भूतानचे राजा जिग्मे केसर नामगेल वांगचुक हांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंध आनीक खोल आनी घटमूट करपा विशीं दोनूय फुडाऱ्यांनी विचार विनिमय केलो. तांणी परस्पर हिताच्या प्रादेशिक आनी जागतीक मुद्द्यांचेरूय चर्चा केली. तशेंच तांच्या हाजिरेन द्विपक्षीय सहकार्य आनी घटमूट करपा खातीर नवीकरणीय उर्जा, मानसीक भलायकी आनी भलायकी जतनाय ह्या मळार 3 सबसिंकाय कबलातींचे दिवप घेवप जाले. ह्या वेळार भारतान उर्जा प्रकल्पांक अर्थिक आदार दिवपा खातीर भूतानाक 4,000 कोटी रुपयांची सवलतीच्या दरान कर्ज मदत जाहीर केल्या. बिहार विधानसभा वेंचणुकेन आतां मेरेनच्या सगळ्यांत चड इतिहासीक 66.91% मतदान जालें. 6 नोव्हेंबर आनी 11 नोव्हेंबराक सगळ्या 243 विधानसभा मतदारसंघा खातीर 2 टप्प्यांनी मतदान जाल्ले. नवी दिल्लीन पत्रकारां कडेन उलयतना मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगलें, बिहारच्या मतदारांनी स्वतंत्र भारतान इतिहास निर्माण केला. तांणी सांगलें, 1951 उपरांत जाल्ल्या सगळ्या वेंचणुकांनी सगळ्यांत चड मतदान टक्केवारी 2025 वर्सा नोंद जाल्या, जी सुमार 66.9% आसा. ह्या वेंचणुकेचो एक उल्लेखनीय पैलू म्हळ्यार बायलां मतदारांनी उमेदीन वांटो घेतिल्लो. तांणी दादल्या परस चड प्रमाणांत मतदानांत वांटो घेतलो अशें आमच्या प्रतिनिधीन कळीत केला. शुक्रारा मतमेजणी जातली. 7 राज्यांतल्या 8 विधानसभा मतदारसंघांनी काल पोटवेंचणूक जाली. ह्या पोटवेंचणुके खातीर मतमेजणी 14 नोव्हेंबराक बिहार विधानसभा वेंचणुके बरोबर जातली. दिल्ली मोटार स्फोट घडणुकेन सहभागी आशिल्ल्या सगळ्यांची तपास यंत्रणा कठोर कारवाय करतली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगले. घरमंत्र्यांचे अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीन वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सुरक्षा नियाळ बसका जाली. सोमारा सांजवेळा राष्ट्रीय राजधानीतल्या लाल किल्ल्या लागसार मोटार स्फोट जाले उपरांतचे परिस्थितीचो नियाळ बसकेन घेतलो. स्फोट घडणुकेन आसपा आशिल्ल्या दरेका गुन्यांवकाराचो सोद घेवपाचो निर्देश तांणी अधिकाऱ्यांक दिलो. जम्मू काश्मीराचे पुलीस महासंचालकान व्हर्च्युअली ह्या बसकेन वांटो घेतलो. मजगतीं घर मंत्रालयान हे घडणुकेची चौकशी राष्ट्रीय तपास एजन्सी म्हळ्यार NIA कडेन दिल्या. शारांतल्या सगळ्या संवेदनशील वाठारांनी सुरक्षा कडक केल्या. दिल्ली NCR आनी पुलवामान साबार सुवातींचेर घाल्ल्या धाडीन सुरक्षा संस्थांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकां जप्त केली. सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण हरियाणाच्या फरिदाबादान ह्या महिन्याचे 9 आनी 10 तारखेक मारिल्ल्या छाप्यान एजन्सींनी सुमार 3,000 किलो स्फोटकां, डेटोनेटर्स, टायमर्स आनी हेर बॉम्ब तयार करपाचे साहित्य जप्त केल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कॅबरोनांत बोत्सवानाचे राष्ट्रपती द्युमा बोको हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतल्यो. वेपार आनी गुंतवणूक, तंत्रगिन्यान, उर्जा, शेती, भलायकी, वखदां, संरक्षण, लोकांमदले संबंध अशा मळार द्विपक्षीय सहकार्य वाडोवपा खातीर नव्या संदींचेर तीं चर्चा करतली. राष्ट्रपती अंगोलाची भोंवडी सोंपयतकच काल सांजवेळा बोत्सवानाची राजधानी गॅबरोन शारांत पावल्यो. दिल्ली संरक्षण संवाद वेगवेगळ्या संरक्षण सुरक्षा आव्हानाविशी खोलायेन चर्चा करपा खातीर एक मुखेल मंच म्हणून उदेला अशें राजनाथ सिंग हांणी सांगलें. ते काल नवी दिल्लीन दिल्ली संरक्षण संवादांत उलयताले.
Our strength lies not in any single institution but in our ecosystem of talent, ideas and partnerships. And we have a young and innovative workforce full of imagination and purpose. And we have a vibrant startup culture.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज कॅनडाचे परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्या निमंत्रणाचे G7 विदेश मंत्र्यांच्या आउटरीच पार्टनर्स बरोबरच्या बसके खातीर कॅनडाच्या ऑटोरिया शारक भेट दितले. G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेच्या वेळार डॉक्टर जयशंकर द्विपक्षीय बसका घेवपाची अपेक्षा आसा असे परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हणा. मंत्रालयान मुखार सांगले, परराष्ट्र मंत्र्यांच्या सहभागातल्या संसारिक आव्हानांक तोंड दिवपा खातीर आणि आंतरराष्ट्रीय मंचाचे ग्लोबल साऊथचा आवाज घटमूट करपा खातीर आंतरराष्ट्रीय भागीदारां बरोबर काम करपाची भारताची सतत वचनबद्धताय दिसून येता. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारान महाराष्ट्रान सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीन पहिली सुवात मिळयल्या. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील हांनी जाहीर केले हे पुरस्कार देशभरातल्या उदका संवर्धन आणि व्यवस्थापनातल्या उत्कृष्ट यत्नांक मान्यताय दितात. गुजरात आणि हरियाणाक अनुक्रमान दुसरे आणि तिसरे स्थान मिळा. अनुसार सर्वोत्तम जिल्हा, सर्वोत्तम ग्रामपंचायत, सर्वोत्तम नागरी स्थानिक संस्था आणि सर्वोत्तम संस्था सहित 10 विभागातल्या 46 विजेते वेचून काढल्यात. 18 नोव्हेंबराक नवी दिल्लीत जावपी सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पुरस्कार भेटयतल्यो. ऑपरेशन नन्य फरिश्ते खाला रेल्वे पुलीस दळान RPFान अंदू जानेर ते ऑक्टोबर या काळात भारतीय रेल्वेचेर 16,000 परस चड भुरग्यांची सुटका केल्या अशी माहिती रेल्वे मंत्रालयान दिल्या. मिशन जीवन रक्षा खाला RPFान त्याच काळात 2,000 परस चड लोकांचा जीव वाटायलो. ड्रग्स व्यवहारा संबंधी कारवायांचेर ऑपरेशन नार्कोस खाला RPFान 197 कोटी रुपया परस चड मोलाचे अंमली पदार्थ जप्त केल्या अशी माहिती मंत्रालयान दिल्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या औद्योगिक विकासाक गती दिवपा खातीर गुणवत्ता नियंत्रण, व्यवसाय सुलभता आणि स्थिरतेच्या गरजांचेर भर दिला. नवी दिल्लीत एका उद्योग मेळाव्यात उलयताना गोयल हांनी म्हळे, स्पर्धात्मक औद्योगिक परिसंस्था वाढोवपा खातीर जमनीची उपलब्धता, मजबूत पायाभूत सुविधा, प्रोत्साहन, भ्रष्टाचार मुक्त वातावरण आणि वेळेत मंजुरी व्यवस्था ही महत्वाची असतात. भारतीय उद्योगा खातीर जागतिक संधीचो विस्तार करपाक मुक्त व्यापार करारांची महत्वाची भूमिका तांणी अधोरेखित केली. आज लोकसेवा प्रसारण दीस. हो दीस दर वर्सा 12 नोव्हेंबराक राष्ट्रपिता आणि सुटके झुजारी महात्मा गांधी यांच्या रेडिओच्या माध्यमातल्या दिल्ल्या इतिहासिक भाषणाच्या उगडासान मनयतात. पुणे RPO म्हणजे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयान केंद्रीय अन्वेषण विभाग CBI पुणे, टपाल विभाग पुणे, पुलीस आयुक्तालयान टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस म्हणजे TCS कंपनीच्या सहकार्यान वॉकेथॉनचे आयोजन केले. सतर्कता जनजागृती अभियान 2025 खाला आयोजित या वॉकेथॉनात एकचारा खातीर वचनबद्धताय, पारदर्शकता आणि भौशिक सेवेकडे जापसालदारकेच्या मूल्यांचेर भर दिलो. CBI पुणेचे उपमहानिरीक्षक सारा शर्मा आणि हेर विभागांच्या अधिकाऱ्यांसहित या वॉकेथॉनचे फुडारपण केले. भारतीय हवामान खात्यान आज तामिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलान उटंगराचो अदमास उक्तायला. मध्य प्रदेशात सामके कुडकुड्याचे शी पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तसेच फुडले 3 दीस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, उदेंत राजस्थान, छत्तीसगडात थंडीची लाट येवपाची शक्यता असा असे IMD सांगला. दृष्टीबाधित बायलां खातीरच्या पहिल्या T20 विश्वचषक क्रिकेट सर्तीन भारतान जैतान सुरुवात केली. नवी दिल्लीत झाल्या पहिले मॅचीन यजमान भारतान काल श्रीलंकेक 10 विकेटींनी हरयलो. भारत, श्रीलंका, अमेरिका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान असे 6 पंगड या सर्तीन वाटो घेतात. गोयात सुरू आशिया फिडे बुद्धिबळ संसारिक कप 2025 चौथ्या फेरीच्या पहिल्या खेळात काल भारताच्या अव्वल खेळगड्यांनी आपले वर्चस्व तिगोवन दवरले. आर प्रज्ञानंदान रशियाच्या डॅनिल दुबोवा आडच्या कठीण स्थितींतल्यान भायर पडून हो खेळ बादाबाद दवरपाक येस मेळयले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारतान उर्जा प्रकल्पांक आर्थिक आधार दिवपा खातीर भूतानाक 4,000 कोटी रुपयांची सवलतीच्या दरान कर्ज मदत जाहीर केल्या. दिल्ली मोटार स्फोट घडणुकेन सहभागी आशिल्ल्या सगळ्यांची तपास यंत्रणा कठोर कारवाय करतली अशी केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगले. आज लोकसेवा प्रसारण दीस आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 5:30.